नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत 2025-26 केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतल्यो. नरेंद्र मोदी सरकाराच्या तिसऱ्या कार्यकाळातलो हो दुसरो अर्थसंकल्प असतलो. 2019 वर्षा सत्तेर आयल्या उपरांत अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांचे हे सेगीत 8वे अर्थसंकल्प सादरीकरण असतले. अर्थसंकल्प सादर करचे पयली काल संसदेच्या दोनूय सभाघरांनी अर्थिक सर्वेक्षण मांडून अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचो एक नियाळ दिलो. 2011 वर्षाच्या जनगणने प्रमाण गोंयात साक्षरतेचे प्रमाण 88.7% असा. देशात साक्षरतेचे प्रमाण 73% असा. देशाच्या तुळेत गोंयातले साक्षरतेचे प्रमाण खूप चढ असा. केंद्रीय अर्थसंकल्पा पयली अर्थिक सर्वेक्षणाचो अहवाल संसदेत सादर केलो. ही माहिती अर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात दिल्या. शेजारच्या महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण 82.3% जाल्यार कर्नाटकात 75.4% असा. गोयच्या साक्षरतेचे प्रमाण दर 10 वर्सांनी वाढत रावले. 1951 वर्सा गोयचे साक्षरतेचे प्रमाण 23.5% आशिल्ले. हाच्या उपरांत 1961 वर्सा 35.4%, 1971 वर्सा 52%, 1981 वर्सा 65.7%, 1991 वर्सा 75.5%, 2001 वर्सा 82% आशिल्ले आनी 2011 वर्सा 88.7% जाले. राज्यातले साक्षरतेचे प्रमाण दशकां सावन वाडत आसा. राष्ट्रीय शिक्षणीक धोरण NEP कार्यवाही खातीर नवे शिक्षणीक वर्स 1 एप्रील सावन सुरू करपाचो इतिहासीक निर्णय शिक्षण खात्यान घेतला. इयत्ता 6वी ते 10वी आणि 12वेचे वर्ग एप्रिलात सकाळी 11:30 मेरेन चलतले. 1 मे ते 3 जून मेरेन गिमाळी सुटू असतली. उपरांत 4 जून सावन आदले वर्ग सुरू जातले. शिक्षण संचालकान हे विशीचे परिपत्रक जारी केला. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाण सप्तकात शिकोवपाची 36 ते 32 वरां जावप गरजेची. ही वरां भरून येवपाक एकतर शिक्षणीक दीस वाडोवचे पडटले वा शाळेचो वेळ वाडोवचो पडटलो. एप्रिलात उबाळ्याचे प्रमाण चड असता. हाचो विद्यार्थी तसेच शिक्षकांक शिकोवपाक त्रास जातलो. हाका लागून एप्रिलात शिक्षणीक वर्ग सुरू करपाच्या निर्णयाचो फेरविचार जावचो अशी मागणी अखिल गोंय माध्यमीक शिक्षक संघटनेन केल्या. हे विशींचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष सूरज विक्टोरिया हांणी शिक्षण संचालकांक दिला. विद्यार्थी तसेच शिक्षकांक जुनात वर्ग सुरू करपाची सवय जाल्या. गोंयात गरमेचे प्रमाण चड असता. वर्गात उबाळ वाढलो जाल्यार शिकोवपाक आणि शिकपाक त्रास जाता. हाका लागून जुनात शिक्षणीक वर्ष सुरू जावप हिताचे असा असे विक्टोरिया हांणी म्हणला. मजगती राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केल्या उपरांत शाळांचो वेळ बदलचो पडचो ना असे जावचे न्हय हे खातीर शिक्षणीक वर्ष 1 एप्रील सावन सुरू करपाचो निर्णय घेतला. हाका लागून शाळांचो कालावधी आदले भशेन उरतलो. ह्या निर्णयाक लागून गिमाची वा हेर सुटयांनी कसलोच बदल जावचो ना असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर हांणी प्रसार माध्यमांकडेन उलयतना स्पष्ट केले. लोलयेकर हांणी सांगले, गोंयातल्या खुबशा शाळांनी सकाळी 1 जाल्यार सांजे वेळार दुसऱ्या यत्तांचे वर्ग चलतात. ताका लागून शाळांचो वेळ 2 वरांच्या फुडें व्हरपाक मेळचो ना. एप्रिलात शाळा सुरू केल्ल्यान शाळांचो वेळ वाडोवचो पडचो ना. शिक्षणीक वर्स 1 एप्रील सावन सुरू जाले तरी गीम, चवथ, नातला वा दिवाळीचे सुटयेंत कसलोच बदल जावचो ना. शाळेतल्या सगळ्या वेव्हारां खातीर शिक्षण खात्यान अपार कार्ड विद्यार्थ्यां खातीर सक्तीचे केला. शाळा बदलप, माध्यान्न आहार आणि हेर सरकारी येवजणेचो लाव अपार कार्डाच्या माध्यमातल्यानूच मेळटलो. देखून सगळ्या शाळांक विद्यार्थ्यांचे अपार कार्ड करपाक गती दिवपाचे निर्देश शिक्षण संचालनालयान दिल्यात. शिक्षण मळार डिजिटायझेशन करपा खातीर गोंय सरकारान विद्यार्थ्यांक 12 अंकी अपार वळखपत्र दिवपाचे घोषित केले. वास्को वेर्णा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ मेरेन पुलाचे काम करतना दाबोळे हांगा जमनी पोंची तेल पुरवण करपी पायपलायन फोडिल्ल्यान ते सुवातेवयले काम बंद दवरून येरादारी मार्ग बदलचो पडलो. पंपिंग सुरू नाशिल्ल्यान हुस्को करपासारखे तशें कांयच घडले ना. पायपलायनीचो मार्ग दाखोवन लेगीत कंत्राटदारान तातूंत लक्ष घालें ना असो दावो झुवारी इंडियन ऑयल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. फुडल्या 3 दिसां भितर हे काम पुराय जातलें अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर.